आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. ब्रिक्सच्या सत्रातही आज प्रधानमंत्र्यांचं भाषण. चालू आर्थिक वर्षात भारतासाठी 7% GDP वृद्धीदराचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ताज्या अहवालात ठेवला कायम. भारत ब्रँड चणाडाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून सुरू. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची प्रत्येकी 45 उमेदवारांची तर राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची यादी जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी 5 आखाडीतून तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार. आणि दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओदिशा प्रशासन सज्ज. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं रशियातल्या कझान इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरल्या गस्तीच्या व्यवस्थेसंबंधी दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे. गेल्या 5 वर्षात प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात औपचारिक बैठक झाली नव्हती. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरच्या गस्ती संबंधाने झालेल्या करारानंतर या देशांमधले संबंध सामान्य होतील अशी आशा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केली आहे. गुटेरस ब्रिक्स परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स सत्रालाही संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्र्यांनी काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसौद पेजेशकियान यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. रशिया युक्रेन तसंच पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढला जावा असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. तसंच यात भारत सहकार्य करेल असं आश्वासन दिलं. हा संघर्ष निवळण्यासाठी संवादाची गरज त्यांनी व्यक्त केली. भारताचा GDP वृद्धीदर या आर्थिक वर्षाअखेरीपर्यंत 7% राहील असा अंदाज गेल्या जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला होता तो ताज्या अहवालात कायम ठेवला आहे. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 6.5% दरानं होईल असं अहवालात म्हटलं आहे. चालू वर्षात अमेरिकेचा वृद्धीदर 2.6% राहील असा अंदाज नाणेनिधीनं गेल्या जुलैमध्ये व्यक्त केला होता. तो बदलून आता 2.8% राहील असं अहवालात म्हटलं आहे. चीनचा वृद्धीदर 5% राहील असा अंदाज होता तो कमी करून 4.8% राहील. तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर यंदा आणि पुढच्या वर्षी देखील 3.2% राहील असा अंदाज आहे. या अहवालात 190 देशांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून सर्वत्र चलनवाढीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. मात्र वाढती कर्ज, व्यापारातली वाढती अनिश्चितता आणि भूराजकीय संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः पश्चिम आशियातल्या तणावामुळे या प्रदेशातला व्यापार बसण्याची आणि महागाई भडकण्याची शक्यता नाणेनिधीनं वर्तवली आहे. राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि नाफेडच्या माध्यमातून भारत ब्रँड चणाडाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सुरू केली. भारत चणाडाळ 70 रुपये किलो आणि चणा 58 रुपये किलो दरानं उपलब्ध होईल अशी माहिती ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी दिली. याशिवाय भारत मूग डाळ 107 रुपये किलो आणि मसूर डाळ 89 रुपये किलो दरानं मिळत आहे. आयुष्मान भारत ही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक योजना आहे असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. अमेरिकेतल्या पेन्सिल्वेनिया विद्यापीठातल्या वॉर्टन बिझनेस स्कूलमध्ये झालेल्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या योजनेचा लाभ 6.30 कोटी रुग्णांना झाला. ही योजना आता 75 वर्षांवरल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे असं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भारतात डिजिटल पायाभूत सुविधांची उपलब्धता असून लोकांना या सुविधा सहज उपलब्ध नसत्या तर भारत वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनू शकली नसती असं सीतारामन यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात असून चित्र लवकरच स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेनं काल 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कोपरी 5 आखाडी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोडमधून, उदय सामंत रत्नागिरीतून तर दीपक केसरकर सावंतवाडीतून निवडणूक लढवणार आहेत. सुहास कांदे यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातून, प्रताप सरनाईक यांना ओवळा माजीवाड्यातून तर दादाजी भुसे यांना मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 45 उमेदवारांची दुसरी यादी काल प्रसिद्ध केली. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीममधून मनसेनं उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेतकरी कामगार पक्षानंही काल अलिबाग, पनवेल, उरण, पेण आणि सांगोला या 5 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं शिव कोळीवाडा मतदारसंघातून विजय दळवी यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 38 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून, हसन मुश्रीफ कागलमधून तर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून, धर्मराव आत्राम यांना अहेरीतून तर आदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज पालघर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. केरळमधल्या वायनाड मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रियंका गांधी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्या कल्पेट्टा इथं जाहीर सभेला संबोधित करतील. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी या उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार 9:30 सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला बंगळुरू इथं पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला असल्यानं हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ निकराचे प्रयत्न करेल. यजमान संघ सध्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा पिछाडीवर आहे. भारतीय संघात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा उर्वरित मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि जर्मनी यांच्यात हॉकीच्या मालिकेला आजपासून दिल्लीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. सामना 2:00 सुरू होईल. महिलांसाठी भारतीय खुली गोल्फ स्पर्धा हरियाणात गुरुग्राम इथं उद्यापासून सुरू होत आहे. हे या स्पर्धाचं 16 वर्ष आहे. यात 27 भारतीय खेळाडूंसह 31 देशांमधून 114 खेळाडू सहभागी होणार आहेत. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी खून प्रकरणात कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. यावर्षी 30 मे रोजी विशेष मोक्का न्यायालयानं राजनसह इतरांना दोषी ठरवून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दाना चक्रीवादळ ताशी 3 किलोमीटर वेगानं ओदिशाच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ उद्या रात्री उशिरा आणि शुक्रवारी पहाटे भद्रक जिल्ह्यात धामरा बंदराजवळ केंद्रपाडा आणि बालासोर जिल्ह्याच्या किनाऱ्याच्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ धडकताना ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी चक्रीवादळादरम्यान आणि नंतर करावयाच्या मदत आणि बचाव कार्यावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बाधित भागातून स्थलांतर सुरू असून प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं सतर्क आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. ब्रिक्सच्या सत्रातही आज प्रधानमंत्र्यांचं भाषण. चालू आर्थिक वर्षात भारतासाठी 7% GDP वृद्धीदराचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ताज्या अहवालात ठेवला कायम. भारत ब्रँड चणाडाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून सुरू. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची प्रत्येकी 45 उमेदवारांची तर राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची यादी जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी 5 आघाडीतून तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार. आणि दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओदिशा प्रशासन सज्ज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.